chinimandi.com पॉडकास्ट.
मी शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या हक्कासाठी लढत राहणार, राजू शेट्टी. लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून युती सरकारला घेरण्यासाठी तयार आहेत. जरी ते निवडणूक लढवत नसले तरी आपले उमेदवार जिंकून यावेत यासाठी ते रणनीती आखत आहेत. शेट्टी म्हणाले, तरुण आणि नवे चेहरे भविष्य आहेत आणि साखरपट्टा मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पुराचा साखर उद्योगावर पुढील वर्षीही मोठा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाचे गॉड फादर अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी मोर्चा काढला होता, ज्यामुळे शेट्टी यांना ऊस शेतकऱ्यांचं मोठं समर्थन मिळालं. साखर कारखान्यांच्या मालकांविरोधात शेट्टींच्या या आक्रमकतेमुळं शेट्टी शेतकऱ्यांसाठी मसीहा ठरले, ज्यामुळं त्यांना राजकारणातही मोठं यश मिळालं आणि बघता बघता शेट्टी जिल्हा पंचायत सदस्यावरून आमदार आणि लगेच संसदेतही निवडले गेले. शेट्टी यांच्यावर असे आरोप लावले जातात की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी शेट्टी आघाडी सरकारनं साखर कारखानदारांवर सक्ती दाखवावी यासाठी आक्रमक झाले होते, पण आता त्यांच्याबाबतचा विरोध खूपच शिथिल झाला आहे. याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, भाजपनं मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं आहे. कोल्हापुरात 23 साखर कारखाने आहेत, यापैकी 2 कारखाने सोडल्यास इतर सर्व कारखान्याचे मालक एकतर भाजपवासी तरी झालेत किंवा भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. मी कायम ऊस शेतकऱ्यांसोबत आहे आणि त्यांच्या मागण्यांसाठी साखर कारखान्यांविरोधात आवाज उठवत राहणार, पण साखर उद्योजक भाजपात गेले आहेत, आता काँग्रेसवर आक्रमक होण्यात काहीच अर्थ नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानसभा निवडणुकीचं अभियान केवळ पूर आणि सरकारच्या अपयशाच्या मुद्द्यांभोवतीच फिरत आहे. स्वाभिमानीनं आरोप केला की प्रशासन शेतकऱ्यांना या आपत्तीबाबत चेतावणी देण्यामध्ये अयशस्वी राहिले आहेत.